आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 62.20% मतदानाची नोंद। सहाव्या टप्प्यातला प्रचार थंडावला। बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन। डोंबिवली इथं रसायनांच्या कंपनीत स्फोट होऊन लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू तर किमान 56 जण जखमी। दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश। आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी एन पाटील यांना अखेरचा निरोप। लोकसभा निवडणुकीसाठी 20 मे रोजी झालेल्या पाचव्या टप्प्यातल्या मतदानात 62.20% मतदानाची नोंद झाली आहे। यापैकी सुमारे 61.48% पुरुष मतदार, 63% महिला मतदार तर 21.96% तृतीयपंथी मतदार होते। निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक महिला मतदारांची नोंद पश्चिम बंगालमध्ये 78.43% इतकी झाली असून त्यापाठोपाठ ओदिशामध्ये 74.77% मतदानाची नोंद झाली। महाराष्ट्रात सर्वात कमी म्हणजे 55.32% महिलांनी मतदान केल्याची नोंद झाली असून जम्मू आणि काश्मीरमध्ये 55.63% महिलांनी मतदान केल्याची नोंद आहे। पाचव्या टप्प्यात 695 उमेदवार निवडणूक रिंगणात होते। या टप्प्यात उत्तर प्रदेशात 14, महाराष्ट्रात 13, पश्चिम बंगालमध्ये 7, ओदिशा आणि बिहारमध्ये प्रत्येकी 5, झारखंडमध्ये 3 तर जम्मू काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशात प्रत्येकी 1 जागेसाठी मतदान झालं। लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यातला प्रचार आज संपला। या टप्प्यात उत्तर प्रदेशातल्या 14, हरियाणातल्या 10, हिमाचल प्रदेशातल्या 4, बिहारमध्ये 8 आणि उत्तराखंडमध्ये 8, ओदिशामधल्या 6 अशा 57 मतदारसंघांमध्ये येत्या शनिवारी मतदान होणार आहे। याखेरीज जम्मू काश्मीरमध्ये अनंतनाग राजौरी मतदारसंघात शिल्लक राहिलेलं मतदान शनिवारी होणार आहे। या 58 जागांसाठी 89 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। आजच्या शेवटच्या दिवशी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्षांनी निकराचा प्रयत्न केला। 7व्या आणि अखेरच्या टप्प्यात देशातल्या 57 मतदारसंघांमध्ये येत्या 1 जूनला मतदान होणार आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघाचा त्यात समावेश आहे। या टप्प्यातल्या प्रचारालाही जोर आला असून विविध नेत्यांच्या जाहीर सभा होत आहेत। वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा आज देशाच्या विविध भागात साजरी झाली। भगवान बुद्धांचा जन्मदिवस आणि त्यांच्या ज्ञानप्राप्तीचा हा दिवस त्यांच्या शिकवणीचं स्मरण करून साजरा करण्यात आला। तथागत गौतम बुद्धांशी संबंधित स्थळांवर भाविकांची गर्दी झाली होती। विविध ठिकाणी बुद्धमूर्तीच्या मिरवणुका काढण्यात आल्या तसंच विशेष प्रार्थना आणि प्रवचन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। नागपूरमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं दीक्षाभूमी इथल्या तथागत बुद्ध आणि डॉ बाबासाहेबांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। त्यानंतर बुद्धवंदना घेण्यात आली। बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं हिंगोली शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा येथून रॅली काढण्यात आली। बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुलडाण्यातल्या गारडगाव तथागत विहारात बुद्ध उपासकांनी धम्मवंदना केली तसंच बुद्ध अनुयायांनी भगवान बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली। गडचिरोलीतही आज विविध संघटनांनी अनेक कार्यक्रम आयोजित केले होते। बौद्ध महासभेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केलं तर काँग्रेसच्या अनुसूचित जाती आघाडीनं गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली। बुद्ध पौर्णिमेनिमित्त यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगाव तालुक्यात आदिवासींची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागजई इथं गोंडवाना आदिवासींची यात्रा भरली होती। शेकडो वर्षांपासून वर्धा नदीत काळा चौरव पांढरा चौरव या देवांना आंघोळ घालण्याची प्रथा इथं पाळली जाते। या यात्रेच्या निमित्तानं आदिवासी बांधव आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवतात। चंद्रपुरातल्या प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये आज बुद्ध पौर्णिमेला चंद्रप्रकाशात प्राणीगणना केली जाणार आहे। निसर्ग अनुभव या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या उपक्रमाविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज बेले।
या दिवशी प्रकाशामुळे प्राणी स्पष्ट दिसतात, त्यामुळे निसर्गप्रेमींसाठी हा उपक्रम ताडोबा प्रशासनाकडून राबविला जातो। याकरिता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभ्यात 79 मचानावर वन्यजीव गणना केली जाणार असून त्यासाठी 178 निसर्गप्रेमींचा या मचानावर रात्रभर मुक्काम असणार आहे। आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मंगेश बिले, चंद्रपूर।
नरवीर चिमाजी अप्पा यांनी पराक्रम गाजवून जिंकलेल्या वसईच्या किल्ल्याचा 286वा विजय दिन आज साजरा होत आहे. दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी हा दिवस साजरा होतो. वसईच्या किल्ल्याचा इतिहास, इथलं पर्यटन, लोकसंस्कृती, खाद्यसंस्कृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं हा वसई विजयोत्सव दिन कार्यक्रमाचा उद्देश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम रेल्वेच्या विरार वैतरणा रेल्वे स्थानकांदरम्यान स्टील गर्डर बदलण्यासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे. उद्या रात्री 10:50 परवा पहाटे 4:50 हा ब्लॉक असेल. यामुळे पश्चिम रेल्वेच्या काही गाड्या पूर्णतः तर काही आंशिक स्वरुपात रद्द केल्या असून काही गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत तर काही रेल्वेगाड्या कमी अंतरांपर्यंत चालवल्या जाणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं ही माहिती दिली आहे. ठाणे जिल्ह्यात डोंबिवली इथं औद्योगिक वसाहतीतल्या रसायनांच्या कंपनीत स्फोट होऊन लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला तर किमान 56 जण जखमी झाले आहेत. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, आपत्ती प्रतिसाद दल तसंच वैद्यकीय पथक दाखल झालं असून बचाव कार्य वेगानं सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या दुर्घटनेला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात सुगावजवळ प्रवरा नदीत नाव उलटून झालेल्या दुर्घटनेत एनडीआरएफच्या पथकातील 3 जवानांचा बुडून मृत्यू झाला. नावेतील आणखी एक स्थानिक आणि इतर दोघांचाही बुडून मृत्यू झाल्यानं या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 6 झाली आहे. प्रवरा नदीच्या सुगावजवळ काल संध्याकाळी दोघेजण बुडाले होते. त्यातील एकाचा मृतदेह काल काढण्यात आला. आज सकाळी दुसऱ्या व्यक्तीच्या मृतदेहाचा शोध घेताना ही दुर्घटना घडल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती निवारण दलानं दिली आहे. मुंबईत घाटकोपर इथं जाहिरात फलक दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिका क्षेत्रात परवाना विभाग तसंच अतिक्रमण विभागानं 34 होर्डिंग्जवर कारवाई केली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात होर्डिंग्जच्या सर्वेक्षणानंतर 31 होर्डिंग्ज अवैध असल्याचं निदर्शनाला आलं असून ती हटवण्याचं काम अतिक्रमण विभागानं सुरु केलं आहे. मुंबई शेअर बाजारात आज सुरुवातीच्या घसरणीनंतर विक्रमी तेजी दिसून आली. औषधे, धातू वगळता इतर सर्व क्षेत्रातले समभाग तेजीत राहिले. बाजार उघडताना सुरु झालेल्या विक्रीमुळे निर्देशांक घसरला पण त्यानंतर दिवसभर खरेदी सुरु राहिल्यानं सेन्सेक्सनं 75,000 टप्पा ओलांडला आणि जवळपास 75,500 विक्रमी पातळी गाठली. पण त्यानंतर थोडी घसरण होऊन बाजार बंद होताना तो 75,418.4 बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही अशाच प्रकारची विक्रमी वाढ दाखवत 22,967.65 बंद झाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि करवीरचे आमदार पी एन पाटील यांच्या पार्थिवावर आज दुपारी कोल्हापूर जिल्ह्यात सडोली खालसा या त्यांच्या गावी शासकीय इतमामानं अंतिम संस्कार करण्यात आले. दिवंगत नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी यावेळी शोकाकुल कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. दक्षिण अरबी समुद्राच्या आणि मालदीवच्या काही भागात कोमोरिन क्षेत्र आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात तसंच अंदमान निकोबार बेट आणि अंदमान समुद्राच्या काही भागांमध्ये आज नैऋत्य मोसमी पाऊस सुरु आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात 62.20% मतदानाची नोंद. 6व्या टप्प्यातला प्रचार थंडावला. बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन. डोंबिवली इथं रसायनांच्या कंपनीत स्फोट होऊन लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू तर किमान 56 जण जखमी. दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश. आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी एन पाटील यांना अखेरचा निरोप. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.